मूकं करोति वाचालम् मंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वां अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे हुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्नपितु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरथं कृतार्थचरितम् वंदे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्त सुशांतदांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्वदीनांकितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
हरि हरि। अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधंच संश्रिताहा मामात्म परदेहेषु प्रद्विषंतोभ्य सूयकाहा। 16वा अध्याय 18वा श्लोक। अहंकार बल म्हणजे सामर्थ्य, दर्प म्हणजे अहंकाराचंच विकृत किंवा नकोसं वाटणारं असं प्रदर्शन, कामम क्रोधंच संश्रिताहा कामाचा आणि क्रोधाचा आश्रय घेतलेले, मामात्म परदेहेषु प्रद्विषंतोभ्य सूयकाहा परदेहामध्ये म्हणजे इतरांच्या देहामध्ये असणाऱ्या माझा ते द्वेष करतात, ते निंदक होतात। सर्वांच्याच अंतर्यामी मी आहे, पण अहंकार बल दर्प काम आणि क्रोध यांचा आश्रय केलेले असे हे आसुरी प्रवृत्तीचे, जो मी इतरांच्या देहामध्ये आहे त्यांचा द्वेष करतात, त्यांची निंदा करतात। म्हणजे त्यांच्या देहामध्ये जसा मीच आहे तसं इतरांच्या देहामध्ये देखील तत्वतः वस्तुतः मीच आहे, पण त्याबद्दल त्यांना गंधवार्ता नसते। मागचा जो श्लोक होता की आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेन अविधिपूर्वकम्, अविधिपूर्वक असा यज्ञ नाममात्र करतात, मोठ्या दंभानी करतात। मुख्यतः यज्ञ त्यांना करायचाच नसतो, त्यांना मोठेपणा मिरवायचा असतो। धनानी आणि धनानी आणि मानानी युक्त असणारे हे धनाच्या आणि मानाच्या मदानी अतिशय गर्विष्ठ होतात, ताठर होतात, स्तब्धा आणि आत्मश्लाघा किंवा आत्मपूजा याचा भाव त्यांच्या ठिकाणी असतो। ते धार्मिक नसतात, नाममात्र यज्ञ करण्याची त्यांची प्रेरणा असते, त्याच्यातून त्यांचं साध्य वेगळंच असतं, असे ते अहंकार बल दर्प काम क्रोध यांचा आश्रय केलेले असे असतात। यज्ञ देखील भक्तिभावानी करत नाहीत तर अहंकारपूर्वकच करतात। त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य असतं आणि सामर्थ्याचा दर्प देखील असतो। ते एक गोष्ट विसरतात की सर्वत्र मी म्हणजे परमात्मा भरून राहिलेला आहे, या उलट ते माझा म्हणजे इतरांच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याचा द्वेष करतात। प्रद्विषंतोभ्यः अभ्यसूयकाः, ते निंदा करतात। स्वतः श्रेष्ठ असा भाव असल्यामुळे अर्थातच त्यांच्या दोषदृष्टीला सगळीच निंदा करायला योग्य असे होऊन जातात। हा अहंकार अनेक अंगांनी नाचवतो, सामर्थ्याच्या अंगांनी, सत्तेच्या अंगांनी, रूपाच्या अंगांनी, कुळाच्या अंगांनी, आणि हा अहंकार त्याला स्वस्थ बसू देत नाही, त्याच्याकडून तो दुष्कर्म करून घेतो। आपल्या मनाचा, आपल्या विचारांचा अहंकार, आपल्या बुद्धीचा अहंकार, आपल्या कुळाचा जातीचा अहंकार, आपल्या देशाचा अहंकार, एका मर्यादित प्रमाणात हे सगळे अहंकार एका व्यावहारिक जगताकरता ठीक आहेत, तरी देखील आपल्या इथं भारतात असलेल्या संतांनी सर्व जगताचं हित, सर्व भूतमात्रांचं हित अशी कल्पना केलेली आहे। सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः। आमच्या देशाच्या ज्या चौकटी आहेत, सीमा आहेत, त्याच्या आतले लोकच संतोषी असावेत, तेच तेवढे सुखी असावेत, राज्यकर्त्यांची ती भूमिका असू शकेल, एका मर्यादित स्वार्थाकरता आणि हिताकरता ती भूमिका असू शकेल, पण सर्वसामान्य व्यक्तीला हे सगळे अहंकार बाधकच ठरतात। समर्थ असं म्हणतात की 14 पिढ्यांचे पवाडे गाती स्वदेशी भोगी विपत्ती, 14 पिढ्यांचे पवाडे गाती। आपण काय आहोत तर आपण चपराशी आहोत, आणि आमचे पूर्वज सरदार होते म्हणून सांगतो। अशा वर्तनाला तसा काही अर्थ नाही, या अहंकाराला तसा काही अर्थ नाही। आणि या अहंकाराबरोबर अजून एक गोष्ट येते, त्या अहंकाराच्या कक्षा जसा मी तसं माझं देखील अहंकारामध्येच मोडतं। आपला अहंकार म्हणजे देहाहंकार, देहाहंता ही तर खरीच आहे, पण या देहाच्या सापेक्ष जे माझे म्हणून आहेत त्यांच्यावर विशेष प्रीती। तुकाराम महाराज म्हणतात, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी। महात्म्याचं वर्णन वेगळं आहे आणि संकुचित व्यक्तीचं वर्तन वेगळं आहे। आपण अधिकाधिक व्यापक होण्याचा प्रयत्न करावा, विचारांनी, भावांनी, व्यवहारता जितकं जमेल तितकं, पण भाव मात्र खरंच विश्वात्मक हवा, खरंच समत्वाचा हवा। म्हणून अहंकार हा आपल्या स्वतःपुरता म्हणजे देहापुरता मर्यादित नसतो, तर आपली सुंदर पत्नी अथवा कर्तृत्ववान पती याचा अहंकार येतो। आपल्या उद्योगधंद्याचा अहंकार येऊ शकतो, आपल्या मुलांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा तोही अहंकार येऊ शकतो। हे सगळं ममतेमध्ये येतं, माझी मुलं आणि माझ्या मुलांचं श्रेष्ठत्व, थोडक्यात माझ्याशिवाय त्यांना कोणतंही जग नाही, मी हा त्यांच्या जीवनात प्रधान असतो. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधंच संश्रिताः मामात्म परदेहेषु प्रद्विषंतोभ्य सूयकाः. आणि 18व्या अध्यायामध्ये जेव्हा क्रमयोग सांगितला तेव्हा हे शब्द आले सगळे, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहा विमुच्य यांना टाकल्याशिवाय निर्ममो. अहंकाराबरोबरच ममत्व देखील येतं. शांतहा ब्रह्मभूयाय कल्पते. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत शांती नाही. आपण जेव्हा अशांत आहोत तेव्हा आपल्या ठिकाणी अहंकार आहे असं समजायला काही हरकत नाही. देहाचा अभिमान, कुळाचा, सत्तेचा, म्हणून भगवद्गीतेचे श्लोक देखील पाहण्यासारखे आहेत. हा अहंकार आणि अहंकाराबरोबर येणारा काम आणि क्रोध, स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत असताना पहिलंच लक्षण, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा स्थितप्रज्ञहा तदोच्यते. मनोगत असणाऱ्या देखील कामना चालत नाहीत. या सगळ्या कामना टाकून, मनोगत कामना देखील टाकून, कोणाकोणाला असं वाटेल की हे जीवन कसं शक्य आहे, कामना असल्याखेरीज जीवन कसं असू शकेल. म्हणून तर आपण आपल्या जीवनात अशांती भोगतो हे त्यांना कळत नाही. शांतीचे उपासक, शांतीचे पुजारी, शांती हवी असं वाटणारे पण वेगळ्या अंगाने विचार करणारे, कामना नकोत. भगवंत असं म्हणतात की त्या जोपर्यंत आहेत तोपर्यंत शांतीचा स्पर्श होणार नाही. विहाय कामान या सर्वान उमांशरती निस्पृहा निर्ममो. परत ममत्वरहित शब्द आला बघा, निरहंकारा स शांतीम अधिगच्छती एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा स्याम अंतकालेपी ब्रह्म निर्वाणम रुच्छती. अरे याला ब्राह्मी स्थिती असं म्हणतात. ज्यांनी आपल्या कामना टाकून दिल्या, कामना या संकल्पानी असतात असं लक्षात घ्या. तुमचे डोळे पाहतात ती अडचण नाहीये, तुम्ही एखाद्या पदार्थाची चव घेतात ती अडचण नाहीये, इंद्रियांचा भोग ही अडचण नाहीये, तो भोग मनामध्ये येऊन राहणं ही अडचण आहे. कामना ही अडचण आहे. जे प्रसंगोपात भोग वाट्याला येतात, कोणाच्या वाट्याला खरंच राजाचं ऐश्वर येऊ शकतं येवो, त्याची अडचण नाहीये. तुम्ही एखादा भोग भोगलात तर त्याची अडचण नाहीये, त्याची आठवण ही अडचण आहे, त्याची स्मृती ही अडचण आहे. ध्यायतो विषयान पुसहा संगहा तेषु उपजायते. विषयाचं ध्यान ही अडचण आहे. म्हणून विहाय कामान या सर्वान उमांशरती निस्पृहा याचा असाच अर्थ लावावा की संकल्पानी देखील कोणतीही कामना ज्याच्या ठिकाणी नाही. प्रत्यक्षत तो विषयाचा उपभोग घेताना दिसेल देखील. जोपर्यंत होडी पाण्यामध्ये आहे तोपर्यंत अडचण नाही, पण होडीतच जर पाणी येऊन भरलं तर मात्र होडी बुडाल्याखेरीज राहणार नाही. तो बाबा महाराज गर्द्यांचा अभंग आहे, एकेची काळी भोगी तो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही. सरोवरामध्ये माध्यान काळी अनुभवी जैसा दोन्ही वरी उन खालती पाणी संसार परमार्थ दोन्ही. एकची मानव महाराष्ट्र भाषा तैसीच गिरवाण वाणी बोले जैसा तो समजोनी संसार परमार्थ दोन्ही एकेची काळी भोगी तो ज्ञानी. म्हणून मनोगत कामना नाहीशा ज्याच्या झाल्या आणि स्वतःच्या आत्म्यामध्ये जो रमून राहू लागला त्याची बुद्धी स्थिर झाली. अहंकार हे करू देत नाही। अहंकार जसं ममत्व बरोबर घेतो तसं अहंकार अनेक काही गोष्टी बरोबर घेतो। त्याच्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे काम, कामाबरोबर क्रोध, हे सगळं मिळवण्यासाठी दंडेलशाही पाहिजे। म्हणून बल आणि त्याचा अभिमान पाहिजे, दर्प। दुसरी व्यक्ती आपल्या समोर कनिष्ठच आहे, आपण श्रेष्ठच आहोत अशा प्रकारची मनोधारणा असणारे ते आसुरी प्रवृत्तीचे। दुसऱ्याला, माझ्या समोर दुसऱ्याला जीवन नसावं असं वाटणारे, एक प्रकारे काय म्हणू, श्रेष्ठतेचा दंड किंवा सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स हा इतका मोठा झालेला असतो की सगळ्या जगाला तुच्छतेने पाहणारी दृष्टी, वागवणारी विचारसरणी अशी त्यांना प्राप्त होते आणि त्यांच्या पक्षी सगळं जग हे त्यांच्या सुखाचं साधन असतं। त्यांची पत्नी त्यांच्या सुखाचं साधन, त्यांची मुलं त्यांच्या सुखाचं आणि मानमरातबाचं साधन, दुसऱ्याला कोणतंही व्यक्तित्व हे मिळवून देणार नाहीत, त्याचा आदर करणार नाहीत। आपल्या महत्वाकांक्षेचं साधन, आपल्या भोगाचं साधन, आपली टिमकी मिरवण्याचं साधन आणि समोरचं श्रेष्ठ व्यक्तिमत्व अमान्य करायचं, म्हणून परमेश्वर देखील अमान्य, परमात्मा देखील अमान्य अशा प्रकारची वृत्ती, ही आसुरी वृत्ती समजली जाते। श्रेष्ठ व्यक्ती जेव्हा अमान्य असते तेव्हा मूर्ती ही काय बात आहे, कोण देव आला, आणि परमात्मा तर कोणी पाहिलेला आहे, अशा खोट्या गोष्टीत रमणं शक्य नाही असं त्याला वाटत असतं। मीच राजा आहे, मीच धनवान आहे, मी सिद्ध आहे, मी सुखी आहे, मी म्हणेन ते होतं, अशा प्रकारच्या मनोवृत्तीतून तो सदैव वर्तन करत असतो। आणि त्यामुळं मामात्म परदेहेषु, इतरांच्या देहामध्ये असणाऱ्या माझा, माझा म्हणजे परमेश्वराचा, प्रद्विषंतः, तो अतिशय द्वेष करतो। त्याच्या ठिकाणी असूया निर्माण होते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग पुढा भेरी निशाण लावूनी ते दीक्षितपण, जगी फोकारीती आण वावो वावो। आपला स्वतःचा डंका आणि निशाण, भेरी आणि निशाण, मग पुढा भेरी निशाण लावूनी ते दीक्षितपण। ते जगाला दीक्षा द्यायला देखील प्रवृत्त होतात। ते म्हणतील तो धर्म, ते म्हणतील ते कर्म, ते म्हणतील ते शास्त्र। जगी फोकारीती आण वावो वावो, अशा प्रकारे ते अत्यंत व्यर्थ अशा कुचकामी अशा भावनेनी जगामध्ये प्रगट होतात। तेव्हा महत्वे तेणे अधमा, गर्वा चढ़े महिमा, जैसे लेवे दिधले तमा काजळाचे। आधीच अंधकार आहे आणि त्या अंधकारावर काजळाचा लेप दिलेला आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आधीच यांच्या बुद्धीत ज्ञान, ज्ञानाचा प्रकाश काहीच नाही आणि त्यातून हा अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध याची काजळी अजून त्या अंधाराला गडद लावलेली आहे। तेणे महत्वे तेणे अधमा गर्वा चढ़े महिमा। कृत्य तर अधमासारखी करतो आणि त्याचा महिमा वाढायला सुरुवात होते, महत्व वाढायला सुरुवात होते, लोक घाबरतात, भीतीपोटी त्याला महत्व मिळायला सुरुवात होते। त्या महत्वाचं ते वर्णन करतात, जैसे लेवे दिधले तमा काजळाचे, मूर्तिमंत अंधकाराला काजळाचा लेप द्यावा तसं खरं म्हणजे घडतं। तैसे मौढ्य घणावे, तशी अशा व्यक्तीची मूर्खता वाढायला सुरुवात होते। औद्धत्य उंचावे, उद्धटपणा, कोणाचंही वय न पाहता आपणच श्रेष्ठ आहोत या भावनेनी त्याचं औद्धत्य फार पराकोटीला जातं। अहंकारू दुणावे अविवेकूही, अहंकार आणि अविवेक या सगळ्या गोष्टी वाढायला सुरुवात होते। मग दुजयाची भाषण नुरवावया निशेष, बळीयेपणा अधिक होय बळ। मग जो दुसरा असतो त्याची भाषा मोडून काढायची एवढंच त्याला शिल्लक राहतं। मला फार पूर्वी एकाने सांगितलं की त्यांचे मित्र बांधकाम व्यावसायिक होते, त्यांनी त्यांच्या मित्रांनी एक जमीन मोठा भूखंड सुटत नव्हता, कोणीतरी एक दोन व्यक्तींनी ते अडवून धरलेलं होतं सगळं काम। तर तो सोडवावा, सरकारी यंत्रणेतून सोडवावा, मदत घ्यावी म्हणून एका मंत्र्याची गाठ घेतली आणि त्यांनी तो सगळा व्यवहार सोडवण्यासाठी काही कोटी रुपये मागितले, त्यांनी दिले। पण जे एक दोन जण अडून बसलेले होते त्यांना कलेक्टरच्या माध्यमातून वेगवेगळ्या यांनी प्रयत्न करून देखील ते म्हणाले की आम्ही कोर्टात जाऊ, आमचं बरं वाईट झालं तरी चालेल, पण आम्ही या जागा काही सोडणार नाही। तेव्हा कलेक्टरनी सांगितलं की हे सगळं प्रकरण अंगाशी येईल, अशा प्रकारे काही होऊ शकत नाही, आणि ज्याचे पैसे अडकलेले होते ज्या बिल्डरचे ज्या मंत्र्यांनी घेतलेले होते त्याच्याकडे खेपा मारण्याखेरीज दुसरं काही त्यांच्या हातात राहिलं नाही। असेच ते एकदा गेलेले असताना ते बाहेर आले आणि त्यांनी आई बहिणीवरून शिव्या दिल्या। ते म्हणाले तुझा पैसे घेतले म्हणजे काय, तुम्हाला सातबारा लिहून दिलास की काय, घालून द्या म्हणाले, याला लाथा घालून घालून द्या। दुजयाची भाषण नुरवावया निशेष, किती माजू शकतो माणूस, बळीयेपणा अधिक होय बळ। दांडगाई ही पराकोटीची होऊन बसते। ऐसा अहंकार बळा झालिया एकवळा, दर्प सागरू मर्याद वेळा सांडूनी उते। आणि अशा प्रकारचा बळावलेला अहंकार झालिया एकवळा, अशाच कर्मांनी मिळालेल्या यशामुळं एकत्र व्हायला सुरुवात होते आणि आम्ही जे करू ते, आम्ही जे बोलू ते, आमची इच्छा होईल ते, आमच्या विरुद्ध जो गेला तो संपला, अशा प्रकारची भाषा सुरू होते। झाला? अजून झालं नाही, एक एक दोन पाच मिनिटं आपण थांबू। हरी 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 स्वामी जी स्वामी जी। ऐसा अहंकार बड़ा झालिया एक वड़ा दर्प सागरू मर्याद वेळा सांडूनी उते। दर्प सागर एक प्रकारची उन्मत्तता मर्यादा देखील सांडून बाहेर येते। मग ओसंडलेनी दर्पे कामाही पित्त कुरूपे तया धगी सैंघ पळीपे क्रोधाग्नितो। असा उसंडून वाहणारा दर्प उन्मत्तता त्याने कामरूपी पित्ताचा देखील प्रकोप होतो। याचा अर्थ असा की ज्याच्या ठिकाणी दर्प आहे त्याला दोन समजुतीचे शब्द किंवा एक प्रश्न देखील चालत नाही, तो लगेच तुम्हाला शहाणपणा सांगू नको अशाच पद्धतीने तुमच्याशी बोलायला सुरुवात करतो, एकही समजुतीची गोष्ट ऐकून घेत नाही। तया धगी सैंघ पळीपे क्रोधाग्नितो, काम आणि कामाच्या पाठोपाठ क्रोध क्रोधाग्नी हा जणू पेटून उठतो। तेथ उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाची या कोठारा लागला आणि वारा सुटला जायसा। उन्हाळ्याने आग लागलेली आहे, वणवे पेटतात, असाच एक मानव निर्मित किंवा निसर्ग निर्मित वणवा पेटून कालच आपल्या देशाच्या बऱ्याच मोठ्या दारू गोळ्याचं पार नुकसान होऊन गेलं, सगळा नाहीसा झाला। पेपरमध्ये आलं की गवत कोणीतरी पेटवलं, तर त्या ठिकाणी एवढं गवत ठेवलंच कशाला जिथं एवढी दारूगोळा ठेवलेला आहे। उन्हाळा आगी खरमरा, उन्हाळ्यामुळे लागलेल्या आणि प्रदीप्त झालेल्या वणव्यामध्ये तेला तुपाची या कोठारा लागला, हा वणवा कुठं लागला, पसरत पसरत तेला तुपाच्या कोठारापर्यंत पसरला आणि वारा सुटला जायचा। आणि त्याच वेळेला जसा भराभरा वारा यावा तसा वारा सुटायला लागला। तैसा अहंकारू बळा आला दर्पू कामक्रोधी गुढला। या दोहींचा मेळू झाला जयाच्या ठाई। ज्या अहंकार अधिक दर्प अधिक काम अधिक क्रोध अहंकारू बळा आला दर्पू कामक्रोधी गुढला या दोहींचा मेळू झाला जयाच्या ठाई। ते आपुलिया सवेशा अहंकार प्रबळ झाला, तिथं दर्प वाढला आणि काम क्रोध याच्यामध्ये गुरफटला। तस त्याप्रमाणे अहंकार आणि दर्प आणि काम आणि क्रोध या जोडगोळीचं एकत्रीकरण झालं। ते आपुलिया सवेशा मग कोणी कोणी हिंसा या प्राणियाते विरेशा न साधिती का। हे ज्याच्या ठाई एकत्र झालेलं आहे असा कोणत्या कोणत्या प्रकारची हिंसा करून या जगताला त्रास देणार नाहीत का। या प्राणियाते विरेशा न साधिती का। त्यांच्या समोर येणारे जे आहेत त्यांचं हरण ते करणार नाहीत का। पहिले तव धनुर्धरा आपुलिया मास रुधिरा वेचू करीती अभिचारा लागोनिया। खरं म्हणजे ते आपल्या स्वतःच्या रक्त आणि मांसाचाच वेच करून अभिचारा लागोनिया जारण मारण अशा क्रिया करण्याच्या मागे लागतात. मला म्हणजे ज्ञानेश्वरीत असलेलं सगळं माहीत नाहीये, त्याच्यातलं हे केवळ का जारण मारण. पण असं म्हणतात की जारण मारण क्रियेला म्हणजे तुम्ही ज्याचं वैर करता आणि तो मरावा अशी जर इच्छा असेल तर तो मरावा म्हणून स्वतःच्या मांसाची आणि रुधिराची रक्ताची आहुती द्यायला लागते. पूजा सामग्रीमध्ये तुमचं स्वतःचं मांस आणि रक्त पाहिजे. जारण मारण कान टवकारून ऐकू देखील नका. हे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय म्हणून आपण वाचतोय, पण अशा प्रकारचे लोक असतात. गोष्टी सांगायला वेळ नाही आता. तेथ जाळती जिये देहे या माझी जो मी आहे म्हणून त्रास स्वतःच्या देहाला किंचित देऊन दुसऱ्याचा देह त्याला मारण्याची इच्छा धरणारे त्या देहामध्ये खरं म्हणजे मी परमात्मा आहे. स्वतःच्या देहाला त्रास देतो त्याच्याही आत खरं म्हणजे परमात्मा आहे, आणि ज्याच्या देहाला त्रास देऊ इच्छितो मारू इच्छितो त्याच्या देहातही परमात्माच आहे. तया आत्मया मज धाये वाजती ते गा मामात्म परदेहेशु प्रद्विषंतोभ्य सूयकाहा. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण सुरू केलंय. आपला किंवा परावा ज्या देहाचं रुधिर आणि मांस पूजेकरता वापरायचं आणि दुसऱ्याचा नाश करायचा, खरं म्हणजे या सर्व देहांमध्ये जो मी परमात्मा आहे तया आत्मया मज घाये वाजती गा त्या माझ्या परमात्म्यावरच खरे घाव बसत असतात. आणि अभिचार की तीही उपद्रवी जे जेतुले काही तेथ चैतन्य मी पाही सिणू पावे. आणि ज्याच्यावर जारण मारण क्रिया केलेली असते आणि त्यामुळे उपद्रव निर्माण होतो तेथ चैतन्य मी पाही सिणू पावे. त्याच्या ठिकाणी असणारं चैतन्य देखील खरं म्हणजे मी आहे हा मला क्षीण होतो. मला क्षीण देण्याचा हा प्रकार आहे. आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे तया टाकीती इटाळे पैशून्याची. आणि या जारण मारण क्रियेच्या व्यतिरिक्त अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे क्वचित काही उपाय असतात, पण असं समजू नका की ते केवळ मंत्रांनीच जारण मारण करतात. ते स्वतः देखील हातात तलवार घेऊनच असतात, कमरेला पिस्तूल बाळगून असतात. त्यांना मारणं हे फार साधी सुधी सोपी गोष्ट असते, पण याच्यापेक्षाही या जारण मारण क्रियेतून अथवा खून खराबा ज्याला म्हणतात त्याच्यातून दुसरं काही जर असेल हे उपाय नसतील तर तया ताकीती इटाळे पैशून्याची. तर काय करतात तर ते एकाला दुसऱ्यावर सोडणं असं ज्याला म्हणतात. पैशून्य म्हणजे चहाडी दोष टीका. अपैशून्य हे दैवी गुणसंपदेचं लक्षण सांगितलं. पैशून्य म्हणजे मी यांना सांगायचं की ते बरोबर नाहीयेत आणि तुमच्याबद्दल चांगलं बोलत नव्हते आणि त्यांना यांच्याबद्दल भडकवायचं. अशा रीतीने जगात सगळीकडे हेच माजवत सुटायचं. अशा प्रवृत्तीचेही लोक असतात. हे जे वर्णन केलेलं आहे या टोकाचं वर्तन करणारे एवढेच नाही तर कधी कधी आपल्यामध्येही ते गुण दिसतात, आपल्या अवतीभोवतीही ते गुण दिसतात. कधी कधी आपणही करतो चुकून, कोणीतरी कोणाच्या तरी मनातून उतरावा म्हणून मुद्दाम केलेला प्रयत्न, हे आसुरी संपत्तीचं लक्षण आहे. कधीतरी आपल्यालाही अहंकार निर्माण होतो, आपणही दर्पानी भरून जातो, आपल्या ठिकाणी काम निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो, त्यापोटी आपण एखादं कृत्य करतो देखील, छोटं का होईना, ते आसुरी संपदेचं लक्षण आहे. सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे, ये माझी निजांची धामे, निर्वाळेली होम धर्मे श्रौतादिकी, तया द्वेषाचे नि काळ कुटे, बासटानी तिखटे, कुबोलांची सुदटे सुती कांडे. कोणाकोणाबद्दल ते टीका करतात, कोणाची चहाडी करतात, त्यांना कोणाबद्दल द्वेष वाटत असतो, त्याची एक यादी दिली आहे. त्याच्यामध्ये सती, जागतिक कुलीन स्त्री, पतिव्रता, जी इतर भगिनींच्या द्वेषाला निष्कारण पात्र होते, आपल्याला फार मोठी समजते असं इतर त्यांना म्हणायला लागतात. फार तर ज्याला त्याला मोठं होण्याचं आणि चांगलं होण्याची संधी आहे, दुसऱ्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही. पण यांच्या टीकेचे पहिले धनी जर कोणी असतील तर सती, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. सत्पुरुष, टीकेचं असं राहतं की तुम्ही तुमच्या बरोबरीच्यांवर टीका करू शकता, तुम्ही तुमच्या पेक्षा कनिष्ठ आहेत त्यांच्यावर टीका करू शकता, पण उघड उघड श्रेष्ठ आहेत त्यांच्यावर टीका. आज मी टीव्हीवर थोडा वेळ लावला टीव्ही, तर एक कोणीतरी भगिनी रामावर टीका करत होती. तू कुठं, ती अभिनेत्री होती आणि रामावर टीका करत होती. सती आणि सत्पुरुष, दानशील, कोणी दान वगैरे देणारा असेल तो टीकेला पात्र व्हावा. याज्ञिक, तपस्वी, अलौकिक संन्यासीचे ते यांच्या नजरेतून उतरणारे, कारण हे स्वतःला श्रेष्ठ समजणार, त्यामुळे संन्यासी असेल तरी त्याच्याशी स्पर्धा, धनिकाशी मान्य आहे, पण तपस्व्याशी, सत्पुरुषांशी का भक्त हन महात्मे, ये माझी निजांची धामे, खरं म्हणजे ही माझी स्वतःची राहण्याची ठिकाणं. निर्वाळली होम धर्मे श्रौतादिकी, जे श्रौत धर्मामध्ये सांगितलेले होम, यज्ञ, याग वगैरे, असं पवित्र जीवन जगणारी ही मंडळी, तया द्वेषाचे नि काळ कुटे, द्वेषरूपी विषानी बासटोनी तिखटे, कुबोलांची सदटे सुती कांडे. अपशब्द, सदटे म्हणजे अतिशय बळकट असे अपशब्द, अपशब्दांचे जणू कांडे म्हणजे बाण, ते टोचतात बोलून. द्वेषाचे नि काळ कुटे, बासटोनी तिखटे, अत्यंत तीक्ष्ण अशा विषानी माखलेली ही बाणांची, म्हणजे वचनरूपी बाणांची टोकं, म्हणजे जर मारणं वगैरे जमलं नाही तर परस्परात कलह लावून देणं, द्वेष करणं, टीका करणं, असा उद्योग तरी ते करतात. तानहम द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान, त्या तान अहम माझा द्विषत द्वेष करणाऱ्या क्रूरान क्रूर असणाऱ्या संसारेषु नराधमान संसारातलं हे नराधमच म्हणायचंय अशांना क्षिपामी अजस्त्रम अशुभम अत्यंत अशुभ अशा आसुरीष्वेव योनिषु आसुरी योनीमध्ये क्षिपामी म्हणजे मी ढकलतो टाकतो त्यांना मी अतिशय अशुभ अशी आसुरी योनी नेहमी परत परत देत राहतो असं भगवंत म्हणतात. हे काय आहे पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि.